नमस्कार सर, मी परांजपे स्कीममधून अभय बोलतोय. सर, तुम्ही आमच्या इव्हेंटला व्हिजिट करू शकता सर, पीएससी हाऊसच्या प्रभात रोडला. आमचा इव्हेंट झाला ऑप्शन अनलिमिटेड नावाचा, प्रभात रोडला. तुम्ही तिकडे व्हिजिट केलं तर सर डेक्कन मध्ये. सर सर, मी सध्या प्रॉपर्टी सर्च करताय का? तुमचं नाव संचित पाटील ना सर? तुम्ही आय थिंक आपलं काल बोलणं झालं होतं सर, तुम्ही अजूनच्या डिटेल्स आणि रिचमेंट पासच्या डिटेल्स व्हॉट्सअपवर मागवत होते सर, राईट ना? ओके सर, मी ते डिटेल्स मला व्हॉट्सअपवर सेंड करतो. ठीक आहे सर, धन्यवाद. त्यानंतर तुम्हाला म्हणजे ते आपलं एक मिनिटं सर, वन मिनिट. तो 800 स्क्वेअर फूट वाला ना, 2 BHK? हाँ हाँ, तो 800 स्क्वेअर फूट वाला अवेलेबल नहीं है का? ओके, तो तुम्हाला मग कुठलं पाहिजे सर? आता रेस्टॉरंट पार्क मी तुला सेंड तुम्हाला सेंड करू शकतो, चालेल सर? अरे रेस्टॉरंट पार्कचं डिटेल चालेल सर, मी त्या सरांशी बोलून तुम्हाला त्यांना डिटेल्स पाठवलं. ठीक आहे, धन्यवाद सर.